श्रीराम श्री समर्थांचा मनोबोध पाहतो आहोत. हा 82वा श्लोक आहे. बहुनाम या राम नामी तुळेना, अभाग्या नरा पामरा हे कळेना. विषा औषध घेतले पार्वतीशे, जीवा मानवा किंकरा कोण पुसे. समर्थाने आदिनाथ महेशांत महादेवाचं नाम अनेक वेळेला घेतलेलं आहे. ह्याच्यातही पुन्हा त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि वरच्या श्लोकामध्ये 81वा श्लोकामध्ये जी ओळ आली की दुजी तुळना तुळिता ही नस आहे, तोच विचार ह्या पहिल्या चरणामध्ये आला आहे. बहुनाम, माणसं अनेक प्रकारचं नाम घेतात. साधक निरनिराळी नामं घेतात. जो तो ज्या त्या देवतेला मानतो त्याचं जे नाम असेल ते घेतात. काही सिद्ध मंत्र आहेत, ते सिद्ध मंत्र जपले जातात. पर समर्थांच्या म्हणण्याने, समर्थांच्या अनुभवाचा जो मंत्र आहे, ज्याला ज्या मंत्रांनी ज्या नामाने अनुभव आला तो त्याला श्रेष्ठ वाटतो. तसं समर्थाने रामनामाचा जप केलेला असल्यामुळे ते या ठिकाणी म्हणतात बहुनाम. अनेक नामं आहेत, परंतु या सगळ्या नामामध्ये या रामनामी तुळेना, त्याची रामनामाशी तुलना करता येत नाही. रामनाम सर्वात श्रेष्ठ असल्यामुळे ते ह्याला पासंगालाही पुरणार नाहीत ते नामं, इतकं रामनाम हे श्रेष्ठ आहे. हे त्यांच्या प्रचितीचं बोलणं आहे म्हणून ते सांगतात. प्रत्येकाला आपली आई ही सर्वात मोठी वाटत असते, श्रेष्ठ वाटत असते, कारण त्या आईने त्याला वाढवलेलं असतं, मोठं केलेलं असतं, त्यामुळे तो आईशी एकनिष्ठ असतो. तसं ज्यांनी जी साधना करून पूर्णत्व प्राप्त करून घेतलं त्या नामाशी ते एकनिष्ठ असतात. तसं इथं समर्थ म्हणतात अनेक नामं जरी असली तरी रामनामाची तुलना त्याच्याशी करता येत नाही. परंतु अभाग्यानारा पामरा, पामरा शब्द ते नेहमी वापरतात, किंकर पामर, क्षुद्रता तुच्छता दाखवण्याच्या दृष्टीनं की तो किती क्षुद्र आहे, किती लहान आहे सामर्थ्याने. म्हणून इथं म्हणतात अभाग्या नरा, ज्या नराला ज्या माणसाला पामराला या नामाचं महत्त्व कळत नाही तो अभागी आहे. तो त्याच्या जीवनामध्ये कितीतरी भाग्यवान समजला, घरदार आहे, बंगला आहे, गाडी आहे, सत्ता आहे, माणसं आहेत, आपण त्याला भाग्यवान समजतो. पण संत त्याला भाग्यवान समजत नाहीत. संतांच्या दृष्टीनं जर नाम मोखात असेल, त्याच्या चिंतनात तो अखंड राहत असेल, किंबहुना त्यासाठीच त्याचं जीवन आहे असं जर तो मानत असेल आणि तसं स्वतःही जगत असेल, दुसऱ्यालाही सांगत असेल, तर तो भाग्यवान नर आहे. पण इथं मात्र अभागी नरा पामरा हे कळे ना, त्याच्या लक्षातच येत नाही. कुणी सांगितलं तर पटत नाही, हे पुन्हा आणि दुर्दैव आहे. कळलं नाही तर निदान जाणकारांनी सांगितलं तर त्याच्यावर विश्वास ठेवावा, त्याच्यात संशय न ठेवता आपण त्या मार्गाने जावं. पण तेही होत नाही म्हणून तो आणखीनच अभागी. म्हणून अभागी नरा पामरा हे कळे ना. त्याला त्यांनी उदाहरण असं दिलेलं आहे विषा औषध घेतले पार्वतीने, पार्वतीशे, पार्वतीचा आयुष्य महादेव, त्यांनी जे काही विषप्राशन केलेलं होतं समुद्रमंथनातून आलेलं बाहेर, ते विषप्राशन केल्यामुळे त्याचा जो कंठ दाह झालेला होता तो शमवण्यासाठी त्यांनी हे रामनामाचं औषध घेतलं. इतर बऱ्याच गोष्टी केल्या त्यांनी, मस्तकावर गंगा धारण केली होती, भालावर चंद्रकोर होती शीतल देण्यासाठी, शीतलता, गळ्यामध्ये सर्प होता की सगळ्यांनी तो दाह शमावा म्हणून. पण त्यांनी भागलं नाही म्हणून त्यांनी काय केलं, राम नाम कंठात धारण केलं. जसं म्हणतात सगळं रामायण सोडलं आणि फक्त राम ही दोनच अक्षरं त्यांनी धारण केली अखंड तात्पुरती नव्हे. आणि आज देखील जे महादेव जे रामनाम कंठात धारण करून दिलेले आहेत प्रत्यक्ष महादेवानी त्याला एवढं महत्त्व दिलेलं आहे. मग जीवा मानवा किंकरा कोण पुसे, मग तर माणसाला कोण विचारतो. त्या विषावर उतारा म्हणून त्यांनी रामनाम वापरलेलं आहे आणि त्याचा परिणाम झालेला आहे. अशा स्थितीत एखाद्या सामान्य किंकराने मानवाने पामराने जर नामाकडे दुर्लक्ष केलं त्याला महत्त्व दिलं नाही तर कोण विचारतो. असं म्हटलं आहे की हरिहर ब्रह्मादिक ज्याला मानतात तर तू एक मानवी रंक भजेचिना तरी काय गेलं, तुझं नुकसान आहे त्यांचं काय व्हायचं आहे. तू नाम घेतलंस नाही घेतलंस त्या नामाचं काय नुकसान व्हायचं आहे, किंवा ज्याचं नाम घेतलं त्याचं काय नुकसान व्हायचं आहे, तुझं नुकसान आहे. जे सोपं साधं करण्याजोगं आहे आणि त्याचा फायदा खूप आहे तुझ्या जीवनाच्या दृष्टीनं, ती सोडून तू अवांतर गोष्टीमध्ये रमलेला आहेस. आता ह्याला काय करणार, सांगायचं काम केलेलं आहे पण तुझ्या बुद्धीत ते उतरत नाही, मनाला पटत नाही, त्याला इलाज नाही. म्हणून संत देखील सांगतात सांगतात आणि शेवटी कंटाळतात, सांगूनही माणसं ऐकत नाहीत, ते पुन्हा आपल्याच मार्गाने जातात. म्हणून संत देखील कंटाळून म्हणतात जाऊ द्या आता, ज्याचा नशीब त्याच्याबरोबर आपण काय करणार. म्हणून इथं पुन्हा म्हटलं आहे बहु नाम ह्या रामनामी तुळे ना, अभाग्या नरा पामरा हे कळे ना. विषा औषध घेतले पार्वतीशे, जीवा मानवा किंकरा कोण पुसे, त्याला कोण विचारणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.